आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 25 नोव्हेंबरपासून. अमेरिकेत अध्यक्षपदासाठी मतदान आणि मतमोजणी सुरू. मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये 4 राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प पुढं असल्याचं स्पष्ट. ट्रम्प यांना 168 तर कमला हॅरिस यांना 81 इलेक्टोरल मतं. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांबरोबर चकमकीत 1 दहशतवादी ठार. बिहारमधील ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांचं नवी दिल्लीत निधन. आणि पुढील वर्षात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी सौदी अरेबियातील जेद्दा इथं 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाचं कामकाज 20 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी काल समाज माध्यमावरच्या संदेशात दिली. भारतीय संविधानाचा स्वीकार करण्याच्या घटनेला 26 नोव्हेंबर रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा केला जाणार असल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं. अमेरिकेत मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. 6 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालं आहे. इंडियाना, केंटुकी, व्हर्मॉन्ट, व्हर्जिनिया, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही राज्यांमध्ये मतमोजणीही सुरू आहे. प्राथमिक कलानुसार इंडियाना, पश्चिम व्हर्जिनिया, फ्लोरिडा, केंटुकी आणि दक्षिण कॅरोलिनात डोनाल्ड ट्रम्प पुढे आहेत. व्हर्मॉन्टमध्ये कमला हॅरिस विजयी होतील असं प्राथमिक कलांमधून स्पष्ट झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत 168 इलेक्टोरल मतं तर कमला हॅरिस यांना 81 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अध्यक्षपद मिळवण्यासाठी एकंदर 538 इलेक्टोरल मतांपैकी 270 इलेक्टोरल मतं मिळवणं गरजेचं असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये एकत्रित जाहीर सभा घेत प्रचाराचं रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही काल राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला. यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामती तालुक्यात बोलताना सांगितलं. काँग्रेसतर्फे प्रचाराचा प्रारंभ आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. नागपुरात संविधान सन्मान संमेलन आणि संध्याकाळी मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान सभा घेण्यात येणार आहे. काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली. झारखंडमध्ये काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोहारडागा इथं झालेल्या सभेत झारखंडला विकसित राज्य बनवण्याचा भाजपाचा संकल्प असल्याचं सांगितलं तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हजारीबाग इथल्या सभेत भाजप धर्म आणि जातीच्या आधारावर दुफळी माजवत असल्याचा आरोप केला. नवनिर्वाचित हरियाणा विधानसभेचं पहिलं अधिवेशन येत्या 13 तारखेपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाची पहिली बैठक सकाळी 11 वाजता सुरू होईल असं हरियाणा विधानसभेच्या सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या अधिवेशनाची पूर्वतयारी सुरू असून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनातल्या कामकाजाची चर्चा करण्यात येणार आहे असं विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी सांगितलं. छठपूजा उत्सवाचा आज 2रा दिवस असून त्यासाठी बिहारमध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. आज खरना विधी होणार आहे. सूर्य आणि छठी मैया यांची पूजा केल्यानंतर भाविक खीर आणि रोटी यांचं सेवन करतील आणि खरनानंतर 36 तास उपवास पाळला जाईल. विविध घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नद्यांच्या किनाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. काश्मीरमध्ये बांदीपुरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला आहे. उत्तर काश्मीरमधील बांदीपोराच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर काल रात्री लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्त मोहीम सुरू केली. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. अजूनही चकमक सुरू आहे. झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीनं 30 नेत्यांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोर म्हणून उभे राहिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. चंद्रमा कुमारी, कुकुमदेवी, जुलूदेवी, बलवंत सिंह, बांके बिहारी यांच्यासह 30 जणांना बडतर्फ करण्यात आलं आहे. झारखंडमध्ये येत्या 13 आणि 20 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्मा 1990 तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आहेत. सध्या ते कायदा आणि तंत्रज्ञान विषयक पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याचे आणि त्यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले होते. तसंच विवेक फणसळकर यांच्याकडे या पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संरक्षण मंत्री योवा गॅलंट यांना काढून टाकल्याचं जाहीर केलं आहे. आता गॅलंट यांची जागा परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्स घेतील, तर परराष्ट्र मंत्री म्हणून गिदोयन सार पदभार स्वीकारतील, असं पंतप्रधान कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे. गॅलंट यांचा कार्यकाळ पंतप्रधान कार्यालयाचं पत्र मिळाल्यापासून 48 तासांमध्ये संपुष्टात येईल, असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. गॅलंट यांनी घेतलेले निर्णय आणि वक्तव्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या विरोधातील आणि इस्रायलच्या शत्रूंना मदत करणारी असल्याचा आरोप नेतान्याहू यांनी केला. नेतान्याहू यांनी गॅलंट यांना हटवण्याचा निर्णय सप्टेंबरमध्येच घेतला होता, मात्र तो काल जाहीर करण्यात आला. नीती आयोगातर्फे आजपासून जल उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 15 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत जलव्यवस्थापन संवर्धन यांच्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 20 आकांक्षित जिल्हे आणि तालुक्यांमध्ये जल उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय जल जीवन मिशन, पेयजल आणि सांडपाणी व्यवस्थापन विभाग, जलशक्ती मंत्रालय यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे इफ्फीमध्ये राज कपूर, तपन सिन्हा, मोहम्मद रफी आणि अक्की नेनी नागेश्वर राव यांना विशेष आदरांजली वाहण्यात येणार आहे. या दिग्गजांचे चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. तसंच त्यांच्याशी संबंधित विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रही आयोजित करण्यात येणार आहेत. राज कपूर यांचा आवारा, अक्की नेनी नागेश्वर राव यांचा देवदासू, तपन सिन्हा यांचा हम देनो असे चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. दिल्लीत एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शारदा सिन्हा यांनी भोजपुरी आणि मैथिली या भाषांमध्ये गायलेली लोकगीतं प्रसिद्ध आहेत. पद्मश्री आणि पद्मभूषण सन्मानासह संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. पारंपरिक बंधनं झुगारून त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिन्हा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. बिहार कोकिळा नावानं ओळखल्या जाणाऱ्या सिन्हा यांनी आपल्या लोकगीतांनी देशात आणि परदेशातही आध्यात्मिक वातावरण तयार केलं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी भाषांमधली लोकगीतं अनेक दशकं लोकप्रिय होती आणि त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर श्रद्धांजली वाहिली आहे. मुष्टीयुद्धात भारताचा मनदीप जांगरा यानं केमॉन बेटांवर झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध संघटनेतर्फे आयोजित स्पर्धेत सुपर फेदरवेट किताब मिळवला आहे. त्यानं ब्रिटनच्या कोनोर मॅकिंतोशचा 10-0 असा पराभव केला. प्रो बॉक्सिंग विभागात अशा प्रकारे जागतिक विजेता ठरलेला मनदीप हा पहिलाच मुष्टीयोद्धा ठरला आहे. पुढच्या वर्षात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2025 खेळाडूंचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातल्या जेद्दा इथं होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल ही घोषणा केली. सलग दुसऱ्या वर्षी परदेशात आयपीएल लिलाव आयोजित करण्यात आला आहे. आयपीएल 2024 दुबईत लिलाव आयोजित करण्यात आला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेत अध्यक्षपदासाठी मतदान आणि मतमोजणी सुरू. मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये 4 राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प पुढे असल्याचं स्पष्ट. ट्रम्प यांना 168 तर कमला हॅरिस यांना 81 इलेक्टोरल मतं. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 25 नोव्हेंबरपासून. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार. बिहारमधील ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांचं नवी दिल्लीत निधन. आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी सौदी अरेबियातल्या जेद्दा इथं 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.